आकाशवाणी नागपूर आभरणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्तांसाठी 31,628 कोटी रुपये अर्थसहाय्य जाहीर. खरडून गेलेल्या जमिनीसाठी 47,000 रुपये प्रति हेक्टर रोख नुकसान भरपाई. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून महाराष्ट्राच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. भुसावळ वर्धा तिसरी आणि चौथी लाईन तसंच गोंदिया डोंगरगड चौथी लाईन या रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आणि अमरावती महापालिकेला ई बस डेपो आणि चार्जिंग व्यवस्थेकरता जमीन उपलब्ध करून देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आता सविस्तर बातम्या. राज्यात पुराचा फटका बसलेल्यांना राज्य सरकारकडून 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. यापैकी जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिवाळीच्या आधी देण्याचा प्रयत्न करू असं आश्वासनही त्यांनी दिलं.
आमचा शेतकरी पुन्हा आपल्या पायावर उभा राहायला पाहिजे या दृष्टीनं आम्ही जास्तीत जास्त रिसोर्सेस याच्याकडे वळवण्याचा निर्णय घेतला आणि त्या दृष्टीने आम्ही कंपेन्सेशनच्या संदर्भातलं एक पॅकेज तयार केलेलं आहे.
मुंबईत आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत वार्ताहर परिषदेला संबोधित केलं. राज्यातील 168,69,753 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं असून 29 जिल्ह्यांमधल्या 253 तालुक्यात 2,059 मंडळातल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार असल्याचं ते म्हणाले. विहिरी पायाभूत सुविधा पुन्हा उभारण्यासाठी तसंच घरं गोठे दुकानं जनावरांचं नुकसान झालेल्यांनाही अर्थसहाय्य देणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
तर जो कोरडभाऊचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळतील. जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला 32,500 रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला. याच्या व्यतिरिक्त जवळपास 45 लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे.
खरडून गेलेल्या जमिनीसाठी 47,000 रुपये प्रति हेक्टर रोख नुकसान भरपाई तर 3 लाख रुपये प्रति हेक्टर इतकी भरपाई मनरेगाच्या माध्यमातून देऊ अशी माहितीही त्यांनी दिली. दुष्काळाच्या तरतुदी इथंही लागू करून त्यानुसार कार्यवाही करू असा पुनरुच्चार फडणवीस यांनी केला. दरम्यान शेतकऱ्यांचं उभं पीक उद्ध्वस्त झालं असताना सरकारनं दिलेली मदत अगदीच तुटपुंजी असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून महाराष्ट्राच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. सुमारे 19,650 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. हे विमानतळ देशातील सर्वात मोठा ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्प आहे. मुंबई मेट्रो लाईन 3 फेज 2B उद्घाटन त्याचबरोबर 11 सार्वजनिक वाहतूक ऑपरेटरसाठी मुंबई वन इंडियाच्या पहिल्या एकात्मिक कॉमन मोबिलिटी ऍपचं अनावरण देखील पंतप्रधान करणार आहेत. महाराष्ट्रातील कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नवोन्मेष विभागाच्या अल्पकालीन रोजगार क्षमता कार्यक्रमाचं उद्घाटन देखील मोदी यांच्या हस्ते होईल. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं 24,634 कोटी रुपयांच्या 4 रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांमध्ये भुसावळ वर्धा तिसरी आणि चौथी लाईन, गोंदिया डोंगरगड चौथी लाईन, वडोदरा रतलाम तिसरी आणि चौथी लाईन आणि इटारसी भोपाळ बिना चौथी लाईन यांचा समावेश आहे. 4 मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांमध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि छत्तीसगडमधील 18 जिल्हे समाविष्ट असतील, ज्यामुळे भारतीय रेल्वेचे विद्यमान जाळं सुमारे 894 किलोमीटरनं वाढणार आहे.
ये जो प्रोजेक्ट्स आज आए हैं दिल्ली मुंबई वाले में रतलाम से बड़ौदा, मुंबई हावड़ा में भुसावल से वर्धा, दिल्ली चेन्नई में बीना से इटारसी और मुंबई कोलकाता में गोंदिया से डोंगरगढ़, ये 4 ऐसे सेक्शंस हैं जिन सेक्शंस के लिए क्वाड्रुपलिंग का आज इसमें अप्रूवल हुआ है.
भुसावळ वर्धा हा रेल्वे मार्ग अंदाजे 9,197 कोटी रुपयांच्या खर्चानं बांधला जाईल. 98 किलोमीटर लांबीचा गोंदिया डोंगरगड चौथा मार्ग 5 वर्षात पूर्ण होईल आणि त्याचा अंदाजे खर्च 2,223 कोटी रुपये असेल. कोळसा, कंटेनर, सिमेंट, फ्लाय ऍश, अन्नधान्य आणि स्टील यांसारख्या वस्तूंच्या वाहतुकीसाठी देखील हे मार्ग महत्वपूर्ण आहेत असं वैष्णव म्हणाले. तंत्रज्ञानाचा वापर हत्यार म्हणून नव्हे तर जनतेच्या कल्याणासाठी व्हावा असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज मुंबईत 6व्या ग्लोबल फिनटेक फेस्टचं उद्घाटन करताना बोलत होत्या. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कार्यक्षमतेत वाढ होते आणि भ्रष्टाचाराला आळा बसतो असं सांगतानाच त्यांनी थेट लाभ हस्तांतरण पद्धतीचं उदाहरण दिलं. लाभार्थ्यांना हवं तिथे पैसा वापरण्याची संधी मिळाल्यामुळे बचत ठेवींमध्ये 4,31,000 कोटी रुपयांची भर पडली आहे असं त्या म्हणाल्या. दरम्यान पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टार्मर येत्या गुरुवारी या महोत्सवात सहभागी होणार आहेत. उद्योग क्षेत्रातले तज्ञ, धोरणकर्ते आणि नवोन्मेषकांशी ते यावेळी संवाद साधतील. कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा नोंदी असलेल्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या शासन निर्णयाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं आज नकार दिला.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. अमरावती महापालिकेला केंद्र शासन पुरस्कृत पीएमई बस योजनेअंतर्गत ई बस डेपो आणि चार्जिंग व्यवस्थेकरता मौजा बडनेरा इथली 2 हेक्टर 38 आर जमीन 30 वर्षांसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अन्य महत्वपूर्ण निर्णयांमध्ये महाराष्ट्र राज्याचं रत्ने आणि दागिने धोरण 2025 जाहीर करण्यात आलं आहे. याअंतर्गत 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, 5 लाख नवीन रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. याशिवाय महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत आणि त्यांचं एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947 सुधारणा करण्यात येणार आहे. खासगी सूतगिरण्यांना एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-28 अंतर्गत सहकारी सूतगिरण्यांप्रमाणे प्रति युनिट 3 रुपये वीज अनुदान सवलत लागू करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. एसटी महामंडळ कामगारांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत सांगितलं. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कामगारांच्या महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, दिवाळी अग्रिम यांसह अन्य थकीत भत्त्यांबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जाहिराती, आधुनिक पार्सल सेवा आणि पेट्रोल पंप व्यावसायिक वापरासाठी खुले करण्याद्वारे वर्षाला अंदाजे 600 कोटी रुपयांचं उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. एसटीची स्वतःचे प्रवासी ऍप आधारित टॅक्सी आणि ई बाईक सेवा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. पीपीपी तत्वावर एसटीच्या जागांचा विकास करून कामगारांना सदनिका आणि विश्रामगृह उपलब्ध करून देण्याचंही आश्वासन सरनाईक यांनी दिलं. वस्तू आणि सेवा परिषदेनं जीएसटी कररचनेत केलेल्या सुधारणा 22 सप्टेंबरपासून लागू झाल्या आहेत. नव्या कररचनेमुळे अनेक वस्तू पदार्थ स्वस्त झाल्यानं ग्राहकांना याचा फायदा होणार आहेच. शिवाय राज्यांच्या अर्थव्यवस्थेलाही मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. गृहिणी अर्चना पाटील यांनी याबाबत आपलं मनोगत व्यक्त केलं.
आम्ही महिला वर्ग बाजारामध्ये जाताना ज्या वस्तू खरेदी करीत होतो तर दुकानदारांना आम्ही विचारत होतो हे वस्तू एवढी महाग कशी काय, तर ते आम्हाला सांगत होते मॅडम जीएसटी वरील तर दर खूप वाढलेले आहेत त्यामुळे प्रत्येक वस्तू महाग पडणारच. परंतु आता नरेंद्रजी मोदी यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्यामुळे प्रत्येक वस्तू आणि ज्या जीवनोपयोगी कपडे म्हणा किंवा किराणा वस्तू म्हणा यावरील दर कमी झालेले असल्यामुळे आम्हा महिला वर्गांना खूप आनंद झालेला आहे आणि त्याचा सर्वसामान्य महिलांना खूप म्हणजे खूप उपयोग होईल.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज भंडाऱ्यातील त्रिमूर्ती चौक इथं ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद बार असोसिएशननं देखील हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. आज स्थानिक वकिलांनी काळ्या फिती लावून सभा घेतली. सभेनंतर राष्ट्रपती आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांना निवेदन सादर करण्यात आलं. आज नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळाची शक्यता असल्यामुळे सतर्कतेचा येलो अलर्ट नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं जारी केला आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये हवामान सामान्य राहणार आहे. दरम्यान येत्या काही तासात गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यातील काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. रामायण या महाकाव्याचे रचयिते आणि संस्कृत भाषेचे अभ्यासक महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही समाज माध्यमाद्वारे वाल्मिकी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्राचीन काळापासून महर्षी वाल्मिकी यांच्या सात्विक आणि आदर्श विचारांचा सखोल प्रभाव आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी 31,628 कोटी रुपये अर्थसहाय्य जाहीर. खरडून गेलेल्या जमिनीसाठी 47,000 रुपये प्रति हेक्टर रोख नुकसान भरपाई. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून महाराष्ट्राच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.